नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी येत्या 26 तारखेला मतदान होणार असून यासाठीच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नांदेड जिल्ह्यातल्या कवठा इथं महायुतीचे नांदेडचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि हिंगोलीचे उमेदवार बाबूराव कोहळीकर यांच्या प्रचारार्थ सभा झाली. काल पहिल्या टप्प्यात मतदान केलेल्या विशेषतः नवमतदारांचे पंतप्रधानांनी यावेळी आभार मानले. यानंतरच्या टप्प्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेत नागरिकांनी देशाचं भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आवर्जून मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार अशोक चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातले महायुतीचे लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यानंतर परभणीतही महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ मोदी यांची सभा होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भागवत कराड, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यावेळी उपस्थित आहेत. परभणी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार संजय जाधव निवडणूक लढवत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आज छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. नांदेड तसंच हिंगोली लोकसभा मतदारसंघामधल्या निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना 9 विधानसभा मतदारसंघात नेऊन सोडणं तसंच 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर परत आणण्यासाठी 108 बसची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदान अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या केंद्रावर 24 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी होत आहे. यामध्ये राज्यातल्या उस्मानाबाद आणि लातूरसह 11 मतदारसंघांचा समावेश आहे. 22 एप्रिल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. स्वीप कार्यक्रमांतर्गत काल कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले मतदारसंघात मतदान जनजागृतीसाठी विविध 18 शाळांमधल्या 3000 विद्यार्थी आणि 200 शिक्षकांनी एकत्र येऊन शिरोली हायस्कूलच्या प्रांगणात मानवी रांगोळी, प्रभात फेरी आणि पथनाट्याचं आयोजन केलं होतं. यावेळी खासगी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांकडून मतदान करण्याबाबत आईवडिलांना पत्र लिहून घेण्यात आलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयानं आतापर्यंत 72 गुन्हेगारांना 2 वर्षांसाठी हद्दपार केलं तर 1941 संशयित गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ही माहिती दिली. नाशिक शहरातल्या 13 पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेशोध पथकांना हत्यारे बाळगणारे गुन्हेगार, अवैध दारू विक्रेते तसंच अंमली पदार्थ विक्रेत्यांना तातडीनं ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या 22 एप्रिल ते 17 मे या कालावधीत होणारी MHCET परीक्षा नांदेड जिल्ह्यात 8 परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत परीक्षार्थी आणि परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता येणार नाही असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजित राऊत यांनी जारी केले आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या काही भागात 2 दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे 729 हेक्टरवरील शेतपिकांचं नुकसान झालं. सर्वाधिक 505 हेक्टरवरील पिकांचं नुकसान सुरगाणा तालुक्यात झालं आहे. एकूण बाधित क्षेत्रापैकी 649 हेक्टर आंबा पीक, 71 हेक्टरवरील कांदा आणि 8.5 हेक्टर क्षेत्रातल्या भाजीपाल्याच्या पिकांचं नुकसान झालं आहे. कृषी विभागाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड हजरत निजामुद्दीन नांदेड या गाडीच्या 4 फेऱ्या मंजूर केल्या आहेत. ही गाडी 20 आणि 27 एप्रिलला नांदेड इथून सकाळी 8:45 सुटेल आणि परभणी, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, जळगाव, भोपाळ, आग्रा, मथुरा मार्गे हजरत निजामुद्दीनला दुसऱ्या दिवशी 2:00 पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी 21 आणि 28 एप्रिलला हजरत निजामुद्दीन इथून रात्री 9:40 निघून याच मार्गाने मंगळवारी मध्यरात्री 12:35 नांदेडला पोहोचेल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.